આપણી શ્રોતા સેવા કાર્યક્રમ સચ્ચો સરી તેમીવા સ્વાગત હૈયો પાકું આશા હૈયો કે ઇત કાર્યક્રમ તેમીકું આત્મિક લાભ પુટ્ટાલ સચ્ચો શાંતિ ઉંડે જિંદગી તલાઈ સચ્ચો સરી પુટ્ટાલ તે ઇદેના પહેલે કિયા મટ પરમેશ્વર તા સંદેશ તુન કેંચ કમ વળટ અમટ ઉંદી મધુર પાટા કેંચ કમ શ્રોતા તે વળટ અમટ અપનો ઇદ નયો કાર્યક્રમ તુન નેણ શુરુ કી કમ પર શુરુ ક્યાન સે મુન્ને અમટ પરમેશ્વર દાઉન સે બિનતી કી કમ પ્રભુ ઈશુ અમટ સબ ઉંદીવાર ફિર સે નિકરું વાય તોળમ ઉંડે ની સે બિનતી ક્યા તોળમ કી મા માકુન પિજ્જા તા ટેમ તે ચોખ્ખો ભલેરતી ઉંડે અબે તક ચંગો ભલેરતી તાન લાઈ અમટ નીકુન સમાધિંગ લાઈ ધન્યવાદ સ્યાતળ મહિયમ પ્રભુ ઈશુ બાઇબલ અધ્યયન ક્યાલે મા વૈ ટેમ તે સહાયતા ની મદદ કીમ ઇદ બિનતી તુન ઈસુ મસીહ ના નામ તે તલુકિતો ના હૈયન આમીન ઈહુને આઈ પ્રિશોતા પરમેશ્વર તા જરિયા તે આપનો સેવક અબ્રામ તુન વોનોલ વડુલે ટુડલ ઈશાક તુન કિસ્તે તરુતા ના હુકુમ પિજતા કાર્યક્રમ તે અમટ ઇસાક તા પૈદા આયાના બારે તે પળે માસી રહે માતોળમ હૈયમ ઇસાક તા પૈદા આયાના ટેમ તે અબ્રામ તા ઉમર 100 વર્ષાના મત્તા ઉંડે સારાના ઉમર 90 વર્ષાના મત્તા બિના સંકતે ਇਸਾਕ ਤਾਂ ਪੈਦਾ ਆਇਆ ਨਾ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾਂ ਜਰੀਆ ਤੇ ਕੀਤਲ ਵਾਲੇ ਅਚੰਭੋ ਕਾਮ ਮਤਾ ਪ੍ਰੀਸ਼ੋਤਾ ਇਸਾਕ ਤਾਂ ਜਨਮ ਤੇ ਅਮਰ ਪ੍ਰਭੂ ਯਿਸੂ ਮਸੀਹ ਨਾ ਮੁੰਨੇਤਾ ਛਾਇਤੁਨ ਹੁੜੀ ਤੋੜਾ ਮਹੀਮ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਏਕਾਏਕੀ ਕੁਵਾਰੀ ਨਾਲ ਪ੍ਰਭੂ ਯਿਸੂਨ ਪੈਦਲ ਕੇਵਲ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਮਾਕੁਮ ਆਪਣੋ ਲਈਏ ਪੜਾ ਪੜਾ ਕਾਮ ਪਰ ਰੋ ਵਿਸ਼ਵਾਸ ਕਿਆ ਲੈ ਮੁੰਨੇ ਤਾਲ ਤਿਆਰ ਕੀਤੋ ਲਈ ਈ ਤਾਲ ਅਚੰਭੋ ਰੀਤੀ ਤੇ ਪੈਦਾ ਆਇਆ ਵਾਲੇ ਟੂੜਾ ਲੋੜ ਇਪੀ ਯਹੂਨਾ 32 ਮਸਿਆਨ ਵਾਲੇ ਸਮਸੂਨ ਓਂਡੇ ਇਗਾ ਇਤ ਪਾਟ ਤੇ ਇਸਾਕ ਤਾ ਬਾਰੇ ਤੇ ਖਾਸ ਮਾਂਦੇ ਲਿਖੇ ਮਾਤਾ ਹੈ ਅਨੈਗਾ ਮੇ ਵਧਿਆਨ ਤੂਨ ਇਸਾਕ ਓਂਡੇ ਪ੍ਰਭੂ ਯਿਸੂ ਮਸੀਹ ਨਾ ਹੁੰਦੀ ਜੈਸੋ ਮਾਂਦਿੰਗ ਪਰ ਰੋ ਵੋਜਾਨਾ ਚਾਹੇ ਮਾਇਤੋ ਨਾ ਯਨ ਇਸਾਕ ਓਂਡੇ ਯਿਸੂ ਮਸੀਹ ਨਾ ਜਨਮ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾ ਪੱਕੋ ਮਾਂਦਿਤਾ ਅਨੁਸਾਰ ਮਤਾ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਆਪਣੋ ਸੇਵਕ ਅਬਰਾਮ ਓਂਡੇ ਸਾਰਾਨ ਕਿੜਿਆ ਸੀਤੁਲ ਅਨਨੀਕੁਨ ਸਾਰਾਨਾ ਪੀਟਲ ਵੜੁਲ ਟੂੜਲ ਸੀਕਾ ਉਤਪਤੀ 15 ਪਾਠਤਾ 4 ਵਚਨ ਤੇ ਯਹੂਨ ਲਿਖੇ ਮਾਤਾ ਹੈ ਆਪੇ ਹੁੜਟ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾ ਵਚਨ ਓਨ ਕਰੁਮ ਔਤੁ ਯਲਮਾਨਵਲ ਨਿਵਲ ਵਾਰਿਸ ਹਲਾਨਲ ਪਰ ਜੋ ਨਿਸੇ ਪੈਦਾ ਆਯਾਨੁਲ ਓਲੇ ਨਿਵਲ ਵਾਰਿਸ ਬਨੇ ਮਾਯਾਨੁਲ ਯਹੂਨੇ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਇਸਰਾਇਲ ਦੇਸ ਤੁਨ ਕਿੜਿਆ ਸਿਆਤੁਲ ਕੀ ਉਂਦੀ ਕੁਵਾਰੀ ਟੂੜੀ ਪੀਠਿਕ ਕੇ ਆਯਲ ਓਂਡੇ ਵੜੁਲ ਟੂੜਾਨ ਜਨਮ ਸਿਆਲ ਯਸਾਯਾ 7 ਪਾਠਤਾ 14 ਵਚਨ ਤੇ ਯਹੂਨ ਲਿਖੇ ਮਾਤਾ ਹੈ ਇਦਨ ਲਈ ਪ੍ਰਭੂ ਖੁਦ ਮੀਕੁਨ ਉਂਦੀ ਚਿੰਨ ਸਿਆਨੁਲ ਹੁੜਟ ਉਂਦੀ ਕੁਵਾਰੀ ਟੂੜੀ ਪੀਠਿਕ ਕੇ ਆਯਲ ਅਦ ਵੜੁਲ ਟੂੜਾਨ ਜਨਮ ਸਿਆਲ ਓਂਡੇ ਓਲਾ ਨਾਮ ਇਮਾਨੁਅਲ ਇਰਾਲ ਇਮਾਨੁਅਲ ਤਾ ਮਤਲਬ ਹੈ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਮਾਵਸ ਸੰਗ ਨੇ ਓਂਡੇ ਬਾਪੀ ਇਦ ਮਾਂਦੀ ਪੂਰਵ ਆਤੂ ਤੇ ਬੈਤਲਮ ਦੇਸ ਤੇ ਪ੍ਰਭੂ ਯਿਸੂ ਪੈਦਾ ਸੀ ਹਤੁਲ ਯਹੂਨ ਰੰਟੇ ਨਾ ਜਨਮ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾ ਮੁੰਨੇ ਕਿੜਿਆ ਤਾ ਅਨੁਸਾਰ ਆਤੂ ਰੰਟੇ ਨਾ ਪੈਦਾ ਆਯਾ ਨਾ ਪੱਕੋ ਮਾਂਦੀ ਓਂਡੇ ਅਦੇ ਨਾ ਪੂਰਵ ਆਯਾ ਨਾ ਨੱਡੂ ਉਂਦੇ ਲੰਬੋ ਟੇਮ ਤਾ ਅੰਤਰ ਮਤਾ ਇਸਾਕ ਤਾ ਬਾਰੇ ਤੇ ਇਟੇਮ 25 ਵਰਸਾਨਾ ਕਰੀਬਨ ਮਤਾ ਓਂਡੇ ਪ੍ਰਭੂ ਯਿਸੂ ਮਸੀਹ ਨਾ ਬਾਰੇ ਤੇ ਇਹਦੇ ਨਾ ਅੰਤਰ ਲਯ ਪੀੜੀ ਨਾ ਮਤਾ ਇਹਦੇ ਨਾ ਟੇਮ ਕਰੀਬਨ 1000 ਵਰਸਾਨਾ ਮਤਾ ਟੂੜਾ ਨਾ ਜਨਮ ਆਯਾ ਨਾ ਮਾਂਦੀ ਸਾਰਨ ਲਾਈ ਕੌਵਾ ਨਾ ਮਾਂਦੀ ਮਤਾ ਅਹੁਨੇ ਮਰੀਅਮ ਤਾ ਲਾਈ ਵੀ ਸਾਰਲ ਬਾਂਜ ਮਤਾ ਓਂਡੇ ਛਵਾ ਪੈਦਾ ਕਿਆਨਾ ਤਾਨਾ ਉਮਰ ਹਲ ਮਤਾ ਮਰੀਅਮ ਕੁਵਾਰੀ ਮਤਾ ਅਦਬੋਲੇ ਮਾਨਵਾਨਾ ਟੋਡੀ ਤਕ ਹਲ ਉੜਸੀ ਮਤਾ ਇਸਾਕ ਓਂਡੇ ਯਿਸੂ ਰੰਟੇ ਟੂੜਾ ਲੋੜੂਨ ਓ ਨਾ ਪੈਦਾਯਾਨਾ ਮੁੰਨੇ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾ ਜਰੀਆ ਤੇ ਨਾਮ ਸੀ ਤੁਲ ਬਾਲਿਕਿ ਅੰਨਾਵੋਨ ਇਦਨ ਲਾਈ ਛਾਟੇ ਕੀਤੋ ਨਾ ਹੈ ਕਿ ਹੋਲ ਆਪਣੋ ਛਵਾਂ ਓਂਡੇ ਵੋ ਨਾ ਰੋਤੁਨ ਜੋ ਉਹ ਨਾ ਪਿੱਜਾ ਰਹੇ ਮਾਸੀ ਦਾਨੂ ਹੁਕਮ ਸਿਮ ਕਿ ਵੋੜ ਧਰਮ ਤੇ ਓਂਡੇ ਨਿਆਇਤਾ ਕਾਮ ਕੀਤਾ ਕੇ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾ ਸਰਰਿਤ ਪਰ ਰੋ ਉਂਦੀ ਜਗ੍ਹਾ ਤੇ ਬਨੇ ਮਾਸੀ ਮਨਾਨੁੜ ਇਪੀ ਜੋ ਵਚਨ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਇਬ੍ਰਾਹਿਮ ਤਾ ਬਾਰੇ ਤੇ ਇਤੋ ਲਈ ਅਦਨ ਪੂਰੋ ਕੇਵਿਲ ਫਿਰ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਹਿਤੁਲ ਵਾਸਤਵ ਤੇ ਸਦੋਮ ਓਂਡੇ ਅਮੋਰਾਨਾ ਚਿੱਲੇ ਮਾਯਨਾ ਬੜੇ ਮਾਸੀ ਹੱਤਾ ਹੈ ਈਗ ਮਤੀ ਉਂਦੀ ਪਾਠਤਾ 21 ਵਚਨ ਤੇ ਯਹੂਨ ਲਿਖੇ ਮਾਤਾ ਹੈ ਅਦ ਮਰਰੀ ਪੈਦਾ ਕਿਆਲ ਇਮਾ ਵੋ ਨਾ ਪੜੁਲ ਇਸ਼ੂ ਇਰਾ ਬਾੜੀਕੀ ਵੋਲ ਤਨ ਵੋੜ ਲੋਗੋੜੂਨ ਵੋੜਾ ਪਾਪ ਨਲ ਪਿਸੁੱਤਾ ਨੁਲ ਰੰਟੇ ਨਾ ਜਨਮ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾ ਪੱਕੋ ਟੇਮ ਤੇ ਆਸੀ ਅਤੁ ਜੈ ਸੋ ਅਮਟ ਉਤਪਤੀ 21 ਪਾਠਤਾ 2 ਵਚਨ ਤੇ ਹੁੜਤਾ ਓਂਡੇ ਪ੍ਰਭੂ ਯਿਸੂ ਨਾ ਪੈਦਾ ਆਯਾ ਨਾ ਬਾਰੇ ਤੇ ਅਮਟ ਗਲਾਤੀੜ 4 ਪਾਠਤਾ नालू वचन ते पढ़ माय तुड़म हयम पर ठहरे माता वक्त न पूरो आयन पर रो परमेश्वर तन वोल मर्रिन रोहतुल यल माई नल पैदा तुल अन यहुदीड़ा धर्म नियम ता ताबेदारी ते पैदा तुल रंटे न पैदा या न पड़ा चंबो मत्ता इसाक ता जन्म दुनिया ता हालत ते अलग मत्ता ईशु न जन्म ते भी मानवा न बांगे कई हल मत्ता लूका उन्दी पाठ ता 35 वचन ता अनुसार दूत जवाब सीतुल पवित्र आत्मा नी परो रक्षी वायनुल अनि परम पवित्र न शक्ति नी परो धर्मी क्याल अनि नीक नल वोल पैदा आयानुल वोन परमेश्वर तोल मर्री इंदानुल रंटे टूड़ा लोड अपनो अपनो दाउन लाई उन्दी अलग खुशी ता कारण बने मासी मातोड़ इसाक ता मतलब है कौवा ना उन्डे बोल कवि तोल है मती मूंद पाड़ता 17 वचन ते अम्मट पढ़े मायतोड़म हयम की परमेश्वर दाऊ स्वर्ग ताल यहुनितुल आगास दीप ताल इद लेंगवात येल नावोल प्यारोल मर्री आंदुल वोंते अन्ना पड़ा खुश आंदन रंटे मरिर अपनो अपनो दाव न सामनो साया न टेम तक विश्वास ते बने मासी मंतोड़ हयुड़ उत्पत्ति 22 पाठ ते अम्मट इसाक ता विश्वास ते मंदाना उंडे हुकुम तुन माने क्या ना बारे ते पढ़े मायन वाले हयम प्रभु यीशु ना बारे ते फिलिपी रंड पाठ ता 8 वचन ते बते की तोड़ हयुड़ की वोल आदमी ना रूप ते 80 दिन आतुल अनि सायन लुगुस हुकुम ता ताबेतार आतुल इंगी सुलित परो भी सायना मंजूर की तुल प्रिशोता इसाक ता जन्म उंडे सायना ईपी अमर प्रभु यीशु मसीना पैदा आयाना उंडे वो ना सायना अचंबो मांदितुन हुड़ी तोड़ा मैयम आखरी ते इसाक ता जन्म ते अमर मसी ईशु ना दूसरो बार फिर जिंदो आयाना मांदितुन चौको हुड़ी तोड़ाम हयम जैसो परमेश्वर सारा ना साता गर्भताल इसाक तुन पैदा की तुल अहुन परमेश्वर इंधारो कबरताल प्रभु ईशुन सातोल वालेन जिंदो की तुल यहुन इसाक ता रोपा अमाट प्रभु ईशु ना मांदी तुन हुड़ी तोड़ाम हयम ईगा इमाट इसाक ता जन्म पर रो विश्वास किसी सके माई तोड़ी ठहियट तमी कुन प्रभु यीशु मसीह न बारे ते बांगे अड़ंगा हल आयना चाहिए 22 पाठ अब्राम तोल बड़ुल मर्री इसाक तुन तरुतन इपीडाल सुरु आसिकुन अब्राम तल परमेश्वर ता आशीष ना क्रिया ता संग ने खत्म आयता है बड़ंग अब्राम वास्तव ते इसाक तुन तरुतुल ते वड़ट अमट इद्दे सवाल ता संग ने अपनो अध्ययन तुन शुरू क्या तोड़म हयम प्रिश्वता युमांदी ना बात ते यहू ना तू की परमेश्वर इब्राहिम ता परीक्षा ये तुल उन्डे वोन इत्तुल इब्राहिम वोल इत्तुल हुड़ा अन्ना इग्गा हयन इगा परीक्षा ता मतलब है अजमे क्या ना उन्डे परके क्या ना परमेश्वर अब्राम ता विश्वास तुन अजमे की तुल बाड़ी की पवित्र बाइबल बते क्या आता है कि परमेश्वर बुरो मांदी ते बोने भी परीक्षा हलिये तुल प्रिशोता यहुन परीक्षा आयल ते बोले मिनी वन कमा की परमेश्वर नवा परीक्षा क्या तुल बुरो मांदिंग ने परमेश्वर ता परीक्षा हेले आनल अनि बोल बोले परीक्षा हेले येनुल परमेश्वर अब्राम ता विश्वास तुन अजमे की तुल उंडे उंदी पड़ा कठिन काम तुन क्या ले इत्तुल उंडे बोल इत्तुल अपनो मर्रिन इंगी अपनो वड़ुल मर्रिन इसाक तुन जे निम्मा चाहे माय तो नहीं है संग ने वो सिकुन मोरिया देश ते विता अग्गा उन्दे मट्टात पर रो अधेन अन्ना निकुन बते की का वोन नर्सिकुन किस्ते तरुक की परमेश्वर अब्राम तो नित्तुल की इम्मा अपनो वड़ुले मर्रेन जे निम्मा चाहे माय तो नहीं है वोन किस्ते तरुक की इदिने मतलब है आपी मानवान नर्सिकुन किस्ते तरुता तोड़ाईयोड़ फिलिस्तीनी मानवालोड़ मेलेक पेन तमुन्ने मानवान नटसिकुन तरुंदोड़ टोंगीना पूजा क्यान वालेड़ ईताले धूप तरुंदोड़ इमट सवाल किसी सके मायतोड़ी ठैयड़ की बड़ांगीद ठीक है इग्गा इमट प्रभु नोल सेवक अब्राम तुन पूछे की किट ते वोल भी इदन गलत बते क्यानुन बल्कि बोल इंदानुल की इद नावोल परमेश्वरता हुकुम है उन्डे बोल नाकुन बपोड़े ईतल बांगे हल सेवोल की अद अच्छा हल होए उन्डे परमेश्वर पर रो पक्को विश्वास आयना कारण ते बोल अपनो मर्रिन संगने उसीकुन मोरिया नाम ता जगाते चलसी स्यातोड़ है जोड़ इद अद्दे मट्टा ता जगांद इगा प्रभु यीशु ना सुलित पर रो तरुचितोड़ इद मांदीता कारण ते इब्राहिम जल्दी सकाले तेतुल उन्डे अपनो गदान पर रो काठी दोचिकुन वो रंड सेवक नु उन्डे अपनो मर्रीसाक तुन संग ने वोतुल उन्डे किस परचे क्याले कटियंग नटतुल उन्डे तेचिकुन अजगत लाई ताक सिसीतुल जिन बारे ते परमेश्वर वोन इंजी मत्तुल तीसरो दिना इब्राहिम अपनो नजर तुन परोतातुल ते अजगतुन लकनाल हुड़तुल इब्राहिम अपनो सेवक नु इतुल इमाट गदान करुम इगई मंदकिट उंडेन्ना उंडे येल टूडल अगहंजिकुन परमेश्वरता भक्ति की कम उंडे इदिन बात ते मिवा करुम मलसिकुन वासिदा कम उंडे इब्राहिम किस्तुन परचे क्याना कटियांग अपनो मर्री इसाक तपर रो दस्सी सीतुल उंडे किस उंडे चक्कू अपनो कई दे बैतुल उंडे वोड रंटे संग संग मुन्ने चलसी सीतुल इसाक अपनो दाऊ इब्राहिम तुमनितुल दादा वोल इत्तुल इंगी बेटा वोल इत्तुल हुड़ा किस उंडे कटियां तो है पर तरु ताले डोबाल बेगा है इब्राहिम इत्तुल बेटा तरुता लाई डोबा ना इंतजाम परमेश्वर खुद क्या नुल उंडे वोड रंटे संग संग मुन्ने ताक्सी रहे मातुड़ अब्राम पूरो तैयारी ता संग ने परमेश्वर ता हुकुम तुन माने किसी कुन मोरिया नाम ता जगा ता खाक चलसी सी तुड़ इसाक ता पूछे क्यान पर्रो की डोबाल बेगा है अब्राम इत्तुल की डोबा ना इंतजाम परमेश्वर खुद के अनुल वास्तव ते परमेश्वर इंतजाम की तुल बल्कि भेंडा ना बच्चा तहल्ले पर डोबा ना इंतजाम की तुल जैसो की तेरा वचन ते बते की तुड़ है इगा भेंडा ना बच्चा नी पी उंडे डोबा नी पी फरक है भेंडा ना बच्चल प्रभु यीशु मसीह ना चिन्ह है इदन लाई यहुन्नाल बत्तीसवा स्यान वाले यहुन्ना उन्दी पाठता 29 वचन ते बते क्या तो लई दूसरो दिया यहुन्नाल यीशु ना वाना के हुड़तुल ते इत्तुल हुड़ाट परमेश्वर ता ये टिपिल्लाल येल दुनिया ता पाप तुन ताहची वोईतुल परमेश्वर खुद किस्ते तरुताले पिल्ला ना इंतजाम क्या नुल ना वोड़ प्रीशोता लोडिट नेटल करीबन 2000 वर्षांग मुन्ने परमेश्वर इदिये टिपिल्ला ना इंतजाम की तुल बोल परमेश्वर तोल वड़ुले मर्री प्रभु यीशु मसीह आंदुल बोल नावा उंडे मीवांग पाप ना जगत पर रो अपनो जान सी तुल ठीक अहुने जैसे डोबल इसाक ता जगत पर रो तान तरु तोड़ प्रिशोता ते वोड़ रंटे संग संग मुन्ने ताक्सी रहे मातुड़ उंडे वोड़ ಆ ಜಗತ್ತೆ ಜೇನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಓನ್ ಬತಕಿಸಿ ಮತ್ತೋಲ್ ಅಗ್ಗ ಔತೋಳ್ ಆಪಿ ಇಬ್ರಾಹಿಂ ಅಗ್ಗ ವೇದಿ ಬನೆ ಕಿಸಿಕೊನ್ ಕಟಿಯಾನು ಪರ್ಸಿ ಪರ್ಸಿ ದಸ್ತೋಲ್ ಉಂಡೆ ಅಪ್ನೋ ಮರ್ರಿ ಇಸಾಕ್ ತುನ್ ದೋಹಚಿಕುನ್ ವೇದಿತ ಕಟಿಯನ್ ಪಾರೋ ಇರ್ಸಿ ಸೀತುಲ್ ಉಂಡೆ ಇಬ್ರಾಹಿಂ ಕೈದೆ ಚಕ್ಕು ಬೈತುಲ್ ಕಿ ಅಪ್ನೋ ಮರ್ರಿನ್ ನಟ್ಕಿಲೆ ಆಪಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಲ್ ದೂತ್ ಸ್ವರ್ಗ ತಲ್ ಓನ್ ಆವಾಜ್ ಸಿಸಿಕುನ್ ಇತ್ತುಲ್ ಯೇ ಇಬ್ರಾಹಿಂ ಓಲಿತ್ತುಲ್ ಹುಳ ಅನ್ನ ಇಗ್ಗಹಯ್ಯನ್ ಓಲಿತ್ತುಲ್ ಓಲ್ ಟೂಡಾನ್ ಪರ್ರೋ ಕೈಮನಿ ಬಳಕೇಮ ಉಂಡೆ ಓನ ಸಂಗ್ನೆ ಬಾಂಗೆ ಮನಿ ಗೀಕಿ ಬಾಳಿಕಿ ಇಮ್ಮ ಜೋ ನಾಸೆ ಅಪನು ಮರ್ರಿನ್ ಬಲ್ಕಿ ಅಪನು ವಳುಲ ಮರ್ರಿನ್ ಭಿ ಹಲಿರ್ಸಿ ಛೋಡೆ ಕೇವಿ ಇದನ್ ಪರ್ರೋ ಡಾಲ್ ಅನ್ನ ಪುಂಜಿಯ ತನ್ ಕೆ ಇಮ್ಮ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ವರಿತೋನಿ ಹೈ ಆಪಿ ಇಬ್ರಾಹಿಂ ಕನ್ ಪರ್ರೋ ತಾತ್ತುಲೊಂಡೆ ಬಣಗುಡ್ ತುಲ್ ಕಿ ಓನ ಪಿಜ್ಜಾ ಉಂದಿ ಡೋಬಲ್ ಅಪನು ಸಿಂಗ್ ನಾಲ್ ಉಂದಿ ಝಾಡಿತೆ ಫಸೆ ಮಾತಾ ಹೈ ಯೇ ಇಬ್ರಾಹಿಂ ಹಂಜಿಕುನ್ ಅದ್ ಡೋಬನ್ ತತ್ತುಲ್ ಉಂಡೆ ಅಪನು ಮರ್ರಿ ನ ಬದಲಾತೆ ತಾನ್ ನಟ್ಸಿಕುನ್ ಕಿಸ್ತೆ ತರುತ್ತುಲ್ ಪ್ರಿಶೋತ ಯೇಲ್ ಪರಮೇಶ್ವರ ಅಂದುಲ್ ಜೋ ಇಂತಜಾಮ್ ಕ್ಯಾತೋಲ್ ಹೈ ಯೇಲೆ ನಾವ ಉಂಡೆ ಮೀವ ಮುಕ್ತಿತ ಇಂತಜಾಮ್ ಕೀತುಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಲಾಯಿ ಬಾಂಗೆ ಬಿ ಕಾಮ್ ಕಠಿನ್ ಹೈಲೆ ವಿಶ್ವಾಸ ತರಿಯತೆ ದಯಾತೆ ಮೀವ ಛುಟ್ಕಾರ ಹೈ ಮುನ್ನೆ ತ ವಚನ್ತೆ ಅಮ್ಮಟ್ ಹುಡ್ಕಾಮ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಖುದ್ ಅಬ್ರಾಹ್ಮ್ ತ ವಿಶ್ವಾಸ್ತೆ ಮಂದಾನ ಹುಕುಮ್ ತುನ್ ಮಾನೆ ಕ್ಯಾನ ಉಂಡೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಬಾರೆತೆ ಓನ ಪ್ರೇಮ್ ತ ಗವಾಹಿ ಸ್ಯಾತೋಲ್ ಹೈ ಉಂಡೆ ಅಪನೋ ಕಡಿಯಾ ತುನ್ ದೂಸರೋ ಬಾರ್ ಪಕ್ಕೋ ಕ್ಯಾತೋಲ್ ಹೈ ಇದನ್ನ ಬಾತ್ತೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಲ್ ದೂತ್ ದೂಸರೋ ಬಾರ್ ಸ್ವರ್ಗ ತಾಲ್ ಇಬ್ರಾಹಿಂ ತುನ್ ಆವಾಜ್ ಸಿಸಿಕುನ್ ಇತ್ತುಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಇದ್ಮಾಂದಿ ಹೈ ಕಿ ಅನ್ನ ಅಪನೋ ಹಿ ಇತ್ಕಿಡಿಯಾ ತಿಂತೋ ನ ಹಯ್ಯನ್ ಕಿ ಇಮ್ಮ ಜೋ ಇತ್ ಕಾಮ್ ಕೀತೋ ನಿ ಹೈ ಕಿ ಅಪನೋ ಮರ್ರಿ ಬಲ್ಕಿ ಅಪನೋ ವಳುಲೆ ಮರ್ರಿನ್ ಭಿ ಹಲಿರ್ಸಿ ಛೋಡೆ ಕೇವಿ ನಾವ ಸವಾಲ್ ಹೈ ಕಿ ಬಣಂಗ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಲ್ ಸೇವಕ್ ಅಬ್ರಾಮ್ ಅಪನೋ ಮರ್ರಿನ್ ತರುತ್ತೋಲ್ ಇಮ್ಮಟ್ ಇಂದಾಕಿಟ್ ಹಲ್ಲೆ ಬಾಳಿಕಿ ಇಮ್ಮ ತೇರ ವಚನ್ತೆ ಪಳಮಾಯ್ ತೋಳಿಟ್ ಹೈ ಕಿ ಅಬ್ರಾಮ್ ಓನ ಜಗಾತ್ ಪರ್ರೋ ಡೋಬನ್ ತರುತ್ತುಲ್ ಪರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಇಂತೋಲ್ ಹೈ ಇಮ್ಮ ಇತ್ ಕಾಮ್ ಕೀತಿ ಪ್ರೇಶ್ವತ ಇಮ್ಮಟ್ ಪುಂತೋಳಿಟ್ ಹೈಯಿಟ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮಾನವಾಲೋಳ ಮನ್ ಉಂಡೆ ದಿಮಾಗ್ ತೂನ್ ಹುಡಿತೋಲ್ ಹೈ ಸಮಾಧಿನ ಜ್ಞಾನ್ ಇರ್ರಿತೋಲ್ ಹೈ ಇಮ್ಮಟ್ ಹುಡ್ತಿಡ್ ಕಿ ಅಬ್ರಾಮ್ ಸಚ್ಚು ಮಂತೆ ಉಂಡೆ ಬಿನಾ ದಬಾವ್ ಉಂಡೆ ಸಂಕಾತೆ ಅಪ್ನ ವಡುಲೆ ಮರ್ರಿ ಇಸಾಕ್ ತೂನ್ ತರುತ್ತಾಲೆ ತಯಾರ್ ಆಸಿ ಹತ್ತುಲ್ ಉಂಡೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಅಪ್ನ ಸೇವಕ್ತ ಇಚ್ಛಾ ತೂನ್ ಪುಂಜಿ ಎತ್ತುಲ್ ಇದನ್ ಲೈ ಪರಮೇಶ್ವರ್ ಇತ್ತುಲ್ ಕಿ ಇಮ್ಮ ಇತ್ ಕಾಮ್ ಕೀತಿ ಮತ್ಲಬ್ ಇಮ್ಮ ಅಪ್ನೋ ವಡುಲೆ ಮರ್ರಿನ್ ಭಿ ಇರ್ಸಿಕುನ್ ಹಲ್ ಛೋಡೆ ಕೇವಿ ಪ್ರೇಶೋತ ಪವಿತ್ರ ಬೈಬಲ್ ಬತ ಕ್ಯಾತ ಹೈ ಕಿ ಅಬ್ರಾಹ್ಮ್ ತ ಇತ್ ವಿಶ್ವಾಸ್ ಓನ ಧರ್ಮೀಳ ನಾಮತೆ ಗಿಂತಿ ಆತು ಅಬ್ರಾಹ್ಮ್ ವಿಶ್ವಾಸ್ ತ ಜರಿಯತೆ ಧರ್ಮಿ ಬನೆ ಮಾತುಲ್ ಬಲ್ಕಿ ಬೋಲ್ ಮಾನವಾಲೋಳ ಸಾಮ್ನೋ ಅಪ್ನೋ ಕಾಮತೆ ಧರ್ಮಿ ಆತುಲ್ ಅಬ್ರಾಹ್ಮ್ ತ ವಿಶ್ವಾಸ್ ಹುಕುಮ್ ತುನ್ ಮಾನೆ ಕ್ಯಾನ ಮತ್ತ ಇದನ್ ಲೈ ಪರಮೇಶ್ವರ್ ಕಿಡಿಯ ತಿಂಜೆಕುನ್ ಓನ್ ಆಸೀಸ್ ಸೀತುಲ್ ನೀವ ಪೀಡಿತೆ ಇಮ್ಮಟ್ ಬಳಂಗ್ ಸಂಜೆ ಮಾಯ್ ತುಳಿ ಠಯ್ಯಿಟ್ ಇದನ್ನ ಉತ್ತರ್ ಪ್ರೇರಿತ್ ಪೌಲುಸ್ ಮಾಕುಂ ಗಲಾತಿಡ್ ಮೂನ್ ಸೋಲ ವಚನ್ ಮೂನ್ ಪಾಠ ಸೋಲ ವಚನ್ ತೆ ಬತ ಕ್ಯಾತೋಲ್ ಹೈ ಪರಮೇಶ್ವರ್ ತನವಾಂಗ್ ವಾಯ್ದಾನು ಅಬ್ರಾಹ್ಮ್ ತುನ್ ಅನಿ ವೋನೋಲ್ ವಂಶ ವಾಲೇನ್ ಸೀತುಲ್ ಶಾಸ್ತ್ರತೆ ಯುಹುನ್ ಹೆಲೆ ಆಯೋ ಕಿ ವಂಶಲೋಳುನ್ ಕಿ ಮಾನೋ ವಲ್ಲೆ ಸೋಳುನ್ ಪರ್ ಯುಹುನ್ ಕಿ ನೀವಲ್ ವೋಡುನ್ ಖಾಸ್ ವಂಶ ವಾಲೇನ್ ಅನಿ ಯೇಲ್ ಮಸಿ ಆಂದುಲ್ ಪ್ರಭು ಯಿಶು ಮಸಿ ಅಬ್ರಾಹ್ಮ್ ತೋಲ್ ವಂಶ ಆಂದುಲ್ ಉಂಡೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ਉਹਨਾਂ ਜਰੀਆ ਤੇ ਪੂਰਾ ਦੁਨੀਆਂ ਤੂੰ ਆਸੀਸ ਸੀਤੋ ਲਈ। ਗਲਾਤੀੜ ਮੂੰਹ ਪਾੜਤਾ ਆਠ ਵਚਨ ਤੇ ਹੋੜ ਬਤੇ ਕਿਆ ਤੋੜ ਹਯੂੜ ਮੁੰਨੇ ਟਲ ਪਵਿੱਤਰ ਸ਼ਾਸਤਰ ਤੇ ਲਿਖੇ ਮਾਸੀ ਮੱਤਾ ਕੀ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਦੂਸਰੋ ਜਾਤੀੜੂਨ ਯਾਨੀ ਕਿ ਗੈਰ ਯਹੂਦੀੜੂਨ ਵੀ ਵਿਸ਼ਵਾਸ ਦਾ ਜਰੀਆ ਤੇ ਧਰਮੀ ਠਹਿਰੇ ਕਿਆਨੁਲ ਬਾਲੀ ਕੀ ਇਮਟ ਮਹਿੰਦੁਲ ਤਾ ਇੱਛਾ ਤਲ ਹੱਲੇ ਬਲਕਿ ਯੇਰ ਓਂਡੇ ਆਤਮਾ ਤਲ ਜਨਮ ਯੇਤ ਕਿਟ ਮਤਲਬ ਇਮਟ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤੋੜ ਆਤਮਾ ਤੇ ਮਦਨ ਵਾਲੇ ਔਲਾਦ ਬਨੇ ਮਾਸੀ ਦਾ ਕਿਟ ਪ੍ਰਿਸ਼ੋਤਾ ਨੇਟਾ ਇਦ ਬਾਈਬਲ ਅਧਿਅੰਤਾ ਕਾਰਕ੍ਰਮ ਤੁਨ ਇਕ ਗਈ ਖਤਮ ਆਯਤ ਹੈ ਮੁੰਨੇ ਤਾ ਕਾਰਕ੍ਰਮ ਤੇ ਮੀਸੇ ਫਿਰ ਮੁਲਾਕਾਤ ਆਯਲ ਪ੍ਰਭੂ ਯਿਸੂ ਮੀਕੁਮ ਇਹ ਵਚਨ ਤਾ ਜਰੀਆ ਤੇ ਆਸੀਸ ਸਿਆਨੁ
मावा कार्यक्रम सच्चो सरी केस डेट माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुटता होए। यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमट मासे इद पताते संपर्क किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सरी TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9707809993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9707809993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com।